तुझा दुर्वाची जुडी असं आपण गणपतीला का म्हणतो तर गणेशाला दुर्वाप्रिय म्हणून. पण त्या दुर्वाप्रिय कशा झाल्या आणि केव्हा झाल्या ते आम्ही या भारूडामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सूर्यसुप्त नावाचा एक राजा होता, अतिशय धार्मिक, त्रैलोक्यामध्ये त्याला मान होता. देव दानव ऋषी मुनी सगळे त्याला नमस्कार करायचे. तशी आमच्या बुवांची पण पुष्कळ ओळख आहे हो, जबरदस्त ओळख आहे त्यांची. पण माहितीये का, हे सगळ्यांना ओळखतात, त्यांना कोण ओळखत नाही, ही भानगड आहे त्याच्या. तर काय झालं, त्या सूर्यसुप्त राजाला सर्व देव नमस्कार करायचे. त्या राजाचं आपल्या प्रजेला सांगणं होतं, करा भक्ती भावे पूजन, देवा शुद्ध तुम्ही आचरण, होईल तुमचं कल्याण, यात नित्य असू द्या बाल. पूजन केलं तर तुमचं नक्कीच कल्याण होईल. म्हणून सांगतो बुवा, मन लावून करा भजन, करा सर्वांचं मनोरंजन, नाहीतर शिल्लक ठेवणार नाही तोंडात करण्यासाठी दंतमंजन. हा मग मोजत बस, 32 होते ने 30 कसे झाले. तर ही राजाची आज्ञा प्रजाजन तंतोतंत पाळत होते. सर्व राज्य आनंदात चाललं होतं. त्या राजाने एकदा यज्ञ करण्याचा थाट घातला आणि त्याप्रमाणे सर्वांना निमंत्रित केलं. देव दानव ऋषी मुनी आनंदाने सामील झाले. झाला रे झाला रे यज्ञ सुरू झाला रे. यज्ञ झाला सुरू, मंत्र लागले स्वरू, विप्र ऋषी सारे रे. अशा प्रकारे यज्ञ सुरू झाला. तो एक वर्ष चालू होता, पण त्यामुळे काय झालं, दमुनी केले सारे ब्राह्मण मुनिवर, यज्ञाची सांगता केली त्याने सत्वर. सतत वर्ष वर्षभर यज्ञ पठण करून करून ब्राह्मण आणि ऋषी सर्व दमून गेले तेव्हा राजाने यज्ञाची सांगता केली. ब्राह्मण ऋषीचं यथासांग पूजन केलं, सर्वांना धन देऊन संतुष्ट केलं. हा पण गेला होता धावत धावत काहीतरी मिळेल म्हणून, पण याच्या नशिबी धोंडा. कारण याच्या गावाचं नाव कोंडा, याला दुसरं काय मिळणार असो. हा सर्व सोहळा आटोपल्यानंतर राजाने सर्वांना विनंती केली की जसं एक वर्ष माझ्या राज्यामध्ये थांबला तसं आणखीन एक दिवस थांबा, आपण काहीतरी मनोरंजनाचा कार्यक्रम ठेवू. म्हणून राजाने तिलोत्पनेला पाचारण केलं. आहा हा अप्सरा ती हो, तिथं आल्यानंतर काय झालं बघा.
पाहून तिलोत्पनेला हुकूमी केले करती निरीक्षण
रूप बघून सर्वांच्या मनामध्ये कामवासना निर्माण झाली. पण सर्वात जास्त कामवासना कोणाला निर्माण झाली असेल तर यमधर्माला.
कामवासना निर्माण झाली झाली हो यमधर्माला, देह भान विसरून गेला माटीवर तो बसविला.
यमधर्म म्हणजे यमडी, सर्वात मोठा डॉक्टर. सगळ्यात शेवटी आपली सर्वांची केस त्याच्या हातात जाते. हा तर त्या यमधर्माने तिला मांडीवर बसवलं आणि तिला म्हणतो,
तुला रंबा म्हणू की उर्वशी जराये नाता जवळी अशी मी कराता तुला दोघे करूया मला आज हो.
कामातूर होऊन तिच्या सर्वांगावरून हात फिरवू लागला. त्या स्थितीत त्याचं वीर्यस्खलन झालं, त्या यमधर्माचं वीर्यस्खलन झालं आणि ते जमिनीवर पडलं. त्याच्यातून ज्वालासूर नामे एक असुर जन्माला आला.
जन्मता ज्वालासूर घडला चमत्कार, जन्मता ज्वालासूर घडला चमत्कार, सभा मंडप सार जळून गेलं पार, सभा मंडप सार साऱ्या देवाने घेतला स्वर्गाचा आधार, साऱ्या देवाने घेतला स्वर्गाचा आधार, सभा मंडप सार जळून गेलं पार, सभा मंडप सार
ज्वालासुराच्या सर्वांगाला अग्नीच्या ज्वाळा होत्या, त्यामुळे सभा मंडप जळून खाक झालं. जो तो रस्ता मिळेल तिथे पळत सुटला. बुवा पण नारायण मिल गल्लीमध्ये घुसला. देव मात्र स्वर्गात गेले. यमधर्म एकटाच तिथे थांबला आणि विचार करू लागला की हे घडलं कसं. तेवढ्यात ज्वालासूर त्याच्या अंगावर धावला.
जीव घेऊन पडू लागे यमधर्म, अगणित कस हे घडलं अडवाल माझ कर्म. धावनी धावनी
येतो ज्याला सूर त्याला तुम्ही कटवा, नाही भाव मनला त्याच्या मरणाचे रे धर्म। अगणित कसं हे घडलं आडवा आलं कारण त्याच्या बरोबर रेडा नव्हता बसायला, तो आलाय माझ्या बरोबर डबलबारी करायला। यमधर्म इंद्राला विळवू लागला, मला ज्वालासुरापासून वाचव। इंद्र म्हणतो हा ज्वालासूर कोण आणि तो कसा निर्माण झाला? तो यम त्याला म्हणाला,
सभा मंडपी बसलो होतो, नाच गाण्यात रमलो होतो, सारे बेभान झालो होतो,
सभामंडपामध्ये आम्ही तिलोत्तमेचा नाच बघत असताना माझ्या मनामध्ये कामवासना निर्माण झाली आणि त्यामुळे हा ज्वालासूर निर्माण झालाय। इंद्र म्हणतो, अरे यमा घाबरू नकोस, मी आहे ना, आयम ना म्हणजे मी आहे ना। इंद्र त्याला धीर देतोय, पण तेवढ्याच ज्वालासूर आला। ज्वालासूर तिथे येताच
ज्वालासूर घाबरला इंद्र फार, करेल मधला खार, मनी आला विचार,
ज्वालासुराला बघून इंद्र काय सगळे जमलेले होते तिथे पळत सुटले हो, पळत आले विष्णूकडे आणि विष्णूला सगळे सांगतायत,
इंद्रादी देव म्हणती भगवंत रक्षी आमासी, तू सगळा असुराने पहा तुमा कुळ घातला, आणि स्वर्गावरी अवकळा, इंद्रादी देव म्हणती भगवंता
भगवंता
भगवंता भगवंता
भगवंता भगवंता भगवंता।
तिकडे स्वर्गात ज्वालासुराने धुमाकूळ घातलाय आणि हा आलाय सुपर ट्रॅक स्टुडिओ मध्ये धुमशान घालायला, याला असा सोडता नाही, याची बरोबर करून टाकूया काय? हा तर विष्णू म्हणाले, बाबा नोरे, ज्वालासूर माझ्याने मरणार नाही, आपण शंकराकडे जाऊ। तसे सर्व देव शंकराकडे येतात आणि शंकराची स्तुती करायला लागतात,
जय शंकरा गिरिजावरा, जय शंकरा गिरिजावरा, विपदाहरा शशिशेखरा, विपदाहरा शशिशेखरा, वारी
देवांना पाहून शंकर आनंदित झाले, म्हणाले, या या या, आली देवाची मांदरी आई, तीच देव दिवाळी। सर्व देव म्हणतात, अहो शंभू, तुम्हाला वाटते दिवाळी, पण आमची इथे शिगमा करायची पाळी आली त्याचं काय? म्हणाल असं झालं काय? ओ झालं काय म्हणून काय विचारता? तो ज्वालासूर आमच्या मागे लागलाय, त्याचा काहीतरी बंदोबस्त करा.
म्हणे शंभू सार देवाना ऐकणार नाही तो मोडा, आहे भारी या त्रिभुवाना उडवील साऱ्यांची जैना. हो काढू या मार्ग खासा पण तुम्ही थोडा हो थोडा हो थोडा.
शंभू म्हणाले याच्यावर एकच उपाय आहे, आपण सर्व गणपतीकडे जाऊ, तोच त्याला मारू शकतो. त्याबरोबर सर्वजण गणपतीचा धावा करू लागतात.
गजवदना गौरी नंदना देवा स्वीकारी वंदना, ये तू धावून आता रक्षण करण्याचा रे देवताचे, घाबरले सारे हतबल झाले झाले ना कुणाचे, तुम्हा
देवानी गजाननाला मनोभावे आळवलं. हा आळवत नाही, हा फक्त अंग हलवतो आणि मोठ्या मोठ्याने रेकत बसतो. अतिरेकी कुठला?
ऐसा ऐकून धावा गणराया मनी तो शने हो, ऐकून धावा गणराया मनी तो शने हो.
गणपतीने बाळ रूप घेतलं आणि जिथं ज्वालासूर होता तिकडे आले. त्याला बघून ज्वालासूर गणपतीच्या अंगावरती धावून आला आणि गर्जना केली. गणपती त्याला म्हणतो,
छोटा बच्चा समजून मजला दम नको देऊ रे,
दम नको देऊ, दम नको देऊ,
भाव्य तुझी ही काया म्हणून भाव नको खाऊ रे,
भाव नको खाऊ, भाव नको खाऊ.
शिव पार्वतीचा मेमेचा ठेव तू ध्यानी रे,
ठेव तू ध्यानी, ठेव तू ध्यानी,
सतपत मारा अटपत तेरा वाजून टाकीन रे,
छोटा बच्चा समजून वजला दम नको देऊ रे,
दम नको देऊ, दम नको देऊ.
असं म्हणून गजाननाने बाळ रूप त्यागून प्रचंड रूप धारण केलं आणि ज्वालासुराबरोबर युद्ध करू लागला.
बांधून या कठडी उडविला जगनाथ, बांधून या कठडी उडविला जगनाथ, हो
भारी येई तो धरणी परतुनिया निमिषाचा, भारी येई तो धरणी परतुनिया निमिषाचा,
हे दृश्य.
गणपतीतल्या ज्वालासुराची गठडी बांधून आकाशात उडवायचे, पण मायावी राक्षस तो जमिनीवर पडता दुसरं रूप धारण करायचा आणि पुन्हा गणपती बरोबर युद्ध करायचा. असं त्यांचं 7 दिवस युद्ध चालू होतं गणपती आणि ज्वालासुराचं. पण 7व्या दिवशी गणरायाने काय केलं बघा.
पाडीला असुरा धरणी हात पाय मान धरुणी, पाडीला असुरा धरणी हात पाय मान धरुणी, गणरायाच्या साखी घेऊन गेला जय जयकार साऱ्या देवानी.
सातव्या दिवशी गणपतीने ज्वालासुराला खाली पाडलं आणि त्याचा गोळा केला आणि पोटामध्ये गिळून टाकला. पण तो ज्वालासूर पोटामध्ये जातात गणपतीचं अंग गरम 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 झालं आणि गणपती जमिनीवर पडून इकडे तिकडे लोळायला लागले. देव म्हणतात गणपती गेले कुठे. खाली बघत ते गणराया इकडे तिकडे लोळतायत. म्हणून कोण त्यांच्या पाणी टाकतोय, कोण फुलं वाहतोय, कोण चंदन लावतोय, तरी पण गणपतीच्या अंगाचा दाह का कमी होत नव्हता. शेवटी शंकराने सद्भावाने दुर्वा घेतल्या आणि दुर्वा गणपतीच्या अंगावरती टाकल्या. गणपतीच्या अंगावरती दुर्वा पडतात गणराया एकदम शांत झाले. हा चमत्कार कसा घडला म्हणून सारा देवाने विचारलं गणरायाला. तेव्हा गणपतीने सांगितलं,
दुर्वाहुनी कोण करील माझ पूजन, दुर्वाहुनी कोण करील माझ पूजन, होईल त्यांना प्रसन्न हो साऱ्या देवा.
सांगितलं की मला जो कोणी दुर्वा होऊन माझं पूजन करेल त्याला मी नक्कीच प्रसन्न होईल. आणि तेव्हापासून गणपतीला दुर्वा प्रिय झाल्या.
दत्ता सुताने गाईले कवन, दत्ता सुताने गाईले कवन, चरणी ठाव देतो गजवदन, चरणी ठाव देतो गजवदन, चरणी ठाव दे
मला थोडं भजन करू दे की. ज्ञानी अजून नेहमी कदा दुसऱ्यांची करतोय निंदा, गाढवाचा गोंधळ झाल्याने हा नेहमी आता धंदा. आणि मी सांगतो मला धोंडा मारीन धोंडा मारीन मी आ धोंडा. मग काही सांगत होता दंत मंजन करायला एक दात ठेवणार नाही. आता मी धोंडा तो तुझ्या दातात बसला तर तुझ्या एक तरी 35 शिल्लक राहील का सांगा तुम्ही. एक पण मोजता येणार नाही सगळा. मग राम 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 साडेवाचा गोंधळ झाल्याने अकलिये न्या कासलेचा कांदा अकलिया कासलेचा कांदा चिर मला थोड भजन करू दे भवानीची देवी निष्ठा तिची करू नको तू चेष्टा अविचारे बोलशील धरी तुझा पडेल कोणी निष्ठा
अविचारे बोलशील धरी तुझा
पडेल कोणी निष्ठा मला सांगत होता मी रेडा आता मी रेडा आहे मग ही माझी भाऊ अविचारे बोलशील धरी तर पडेल कोणी निष्ठा
अविचारे बोलशील धरी
तुझ भावाने गाई आता ना तर कमरेत घालू लाथा भजनाच्या साऱ्या मर्यादा मोडू नकोस तू रे निष्ठा
भजनाच्या साऱ्या मर्यादा
भजन ठेवी तू नेहमी निष्ठा भजन ठेवी तू नेहमी निष्ठा तिर मला थोड भजन करू दे हसविशी जना तू आता पाह तसे तुला रे विधाता अंधारी पाप जरी केलं ते सर्व करे भगवंता
अंधारी पाप जरी केलं ते सर्व करे
भगवंता सावध होई आता मन विचार करी स्वतःचा मार्ग दावीला अवश्य तुझला हा दास रे संतांचा
मार्ग दावीला
गोपाळी सांगे दोन्ही बोलून कर मला थोड भजन करू द्या गणपती आणि रावणाची मुलगी शुभगा या दोघांचं लग्न कसं झालं ते ऐका
गौरी हरा कर्पूर गौरा अंकित करण्याला
गौरी हरा कर्पूर गौरा अंकित करण्याला
यमुना तीरी रावण पूजा सनी बैसला
पण ती शक्ती मिळवण्यासाठी त्यांनी भक्ती पुष्कळ केली होती एकदा काय झालं
रमलवाही जीवाशी एक ती पाकळी गडला गाडी ती येती एक ती कर्तरी रावण ने
पाताळात जायचा, पाताळात जाऊन सहस्र पाकळ्यांची 125 कमळं आणायचं आणि ती शंकराला व्हायचं. अशी त्याची भक्ती होती. आणि एक जरी कमळ संपी राहिलं, संपी पडलं, तरी तो आपलं शिर कमळ शंकराला व्हायचा. एकदा काय झालं, अशी पूजा करता करता त्याच्या हातामध्ये एक पाकळी पडली. पाकळीला रूपांतर मुलीच झालं. तो डोळे उठून बघतो तर प्रत्यक्ष मुली. त्याला एकदम आनंद झाला, कारण रावणाला 1000 पुत्र होते, कन्यारत्न नव्हतं. त्याने ती मुलगी घेतली आणि एकदम घरी गेला आणि आपल्या बायकोला सांगतोय, अगं राणी, हा देव शंकराचा प्रसाद. ती मुलगी बघितल्यावरती मंदोदरी एकदम मग्न झाली. कशी मंदोदरी ती मनी मग्ना मारी मनामध्ये मांडे घ्यायला लागली. कशी आता ही मुलगी मोठी होईल, तिला मी एखादा राजपुत्र बघीन, नाही तर लोकरे बुवळ बघीन, मी तिला त्याला देऊन टाकीन. नको नको रे मांडे लागले खायला झालं असं बोलून तिने काय केलं, तिचं नाव ठेवलं शुभरा. शुभरा वयामध्ये आली, शंकराच्या कलेप्रमाणे वाढली, सोहळावर लागलं. तर त्यावेळी रावणाने काय केलं, शुभगा जायची आली ग बहरामध्ये आली. त्याची रावणाला चिंता पडली. तिचं लक्ष म्हणजे ठीक दिशेना 17 वेळा बाहेर, 17 वेळा आतमध्ये. सगळं 16 लागलं की 16 वर्ष म्हणजे धोक्यातच असत. ते रावणाने काय केलं, तिला एक मोठा महाल बांधला. महाल बांधला, त्या महालामध्ये तिला ठेवली. आणि रक्षक होते राक्षस, दासदासी राक्षसिनी त्यांच्या बायका. हा मोठा महाल म्हणजे अख्खा गाव समजा. ह्या एवढ्या एवढ्या भिंती, हे मोठे मोठे खांब. आतला वारा बाहेर नाही, बाहेरचा वारा आतमध्ये नाही. अशी ती बंदिस्त म्हणजे काय, परपुरुषाला सुद्धा आतमध्ये जायची बंदी. तर रावणाचा नित्याचा नियम होता, आपल्या मुलीजवळ जाऊन तो नित्य नियमाने शंकराची पूजा करायचा. एक दिवस काय झालं, रावण गेला आपल्या मुलीला भेटला आणि पुन्हा पूजेला जाणार. एवढ्यात ती पोरगी बोलतोय, म्हणजे काय पप्पा, बाबा जरा इकडे या. रावण ताबडतोब आला, अगं काय झालं, तुम्ही नित्य नियमाने शंकराची पूजा करता, आज तुमच्याबरोबर मला पण यायचं आहे. कारण शंकर पार्वतीला बघून त्यांचा जो हे आहे काय, नंदी नंदी, त्यांचा जो नंदी आहे त्यांना मला बघायचा आहे. ती काय सांगतोय, कैलाशीला तातण्यावे मजला, नंदीकेश्वरा भजू पार्वतीला, डोळे भरुनी पाहिल त्यांच्या बैलाला. नंदीला मुली किती इच्छा, लाडकी पोरगी रावणाने तिला घेतलं आणि गेला कैलासावर. रावण बोलतो तू इथे थोडी मजा बघ, मी तुम्हाला आतमध्ये पूजा करतोय. नंतर तो आतमध्ये रावण पूजेला बसला आणि आपली भगवत 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 आली. समोरच काय दृश्य होत, वामांगी शिवाचा पार्वती मांडीवरी बाल गणपती रूपी गणपती का भारती आणि शंभू पार्वती जर उभी राहिली तर पहा ते काय पार्वती शंकराच्या डाव्या बाजूला बसली आहे आणि मांडीवर गणपती. गणपतीची ती लहान मोठी गोजीरवाणी मूर्ती पाहून आणि ते डोळे इवलेचे डोळे पाहून तिची मती गुंग झाली. तिची नजर भिडली गणपतीवर, ती कशी टकामका 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 गणपतीला बघायला लागली. त्याबरोबर गणपती सुद्धा शुभगेजवळ टकामका टकामका लागला बघायला. दोघांची नजरानजर झाली. तिने मनामध्ये ठरवलं की मी नवरा करीन हात पूर्ण घरचा हात नवरा करीन. हे जाणलं कुणी? शंभूने जाणलं की शुभगा माझ्या गणपतीवर फिदा झाली आहे. यांच्या दोघांचं लव झालंय. कानामध्ये लागला बोलायला शुभगेच्या. अग ए कोणी काय घाबरू नकोस, कारण
होईल तुझावर हृदय तो ऐसावर माझा लंबोदर. अग माझा लंबोदर झोप गेली पार होईल कधी मनोरथ
कानामध्ये सांगतोय हलून. शुभगेच्या कानामध्ये बोलताय शंभू महादेव, अगं शुभगेगा हाबू नकोस, माझा गणपती तुझा पती होईल, हा माझा लंबोदर तुझा वर होईल, काय घाबरू नकोस. राग ही बापा बरोबर घरी आली तुझा झोप बसली. प्रत्यक्ष शंभू महादेवाने सांगितलंय माझा लंबोदर तुझा वर होणार. हिला रात्र झोप नाही जेवण काहीच नाही, ती झुरात लागली, झुरायला लागली, कारण तिला लवेरिया झाला होता. होय काय झालं होतं लवेरिया हे जाणलं कोणी? नारद मुनींनी जाणलं आणि ताबडतोब तिथे आले आणि काय बोलतायत, अगं शुभगे एवढी वाईच का? मला माहित आहे तुझ्या मनामध्ये काय आहे ते. शंकराने तुला काय सांगितलं ते पण मला माहिती आहे. अगं तो पुण्य थोर म्हणून तुला असा गणपती पती मिळतोय, पण तो तुला असा नाही भेटायचा. त्याला कष्ट केले पाहिजे. त्याला काय कर गणपती भेटण्यासाठी.
एकवीस दिवस गणपतीची तुकरी आरती. एकवीस दिवस गणपतीची तुकरी आरती. आहा करी आरती आरती तुझे तुझला पती मिळे गणपती. हो पुण्य थोर तुझे तुझला पती मिळे गणपती.
अगाशी बघे
मला प्रत्यक्ष गणपती पती मिळायला पाहिजे ना, तर काय कर, 21 दिवस त्याचं व्रत कर, 21 दिवस उपवास कर, तपवास कर, आराधना कर, असा तुला नाही गणपती भेटायचा. त्याबरोबर मी बघा बोलते, नारद मुनी तुम्ही माझ्या वडिलांसारखे, तुम्ही माझ्या गुरुंसारखे, तुम्हीच मला मार्ग दाखवा, काय करा.
गुरु साने तुम्ही नारद मुनी इच्छाही तुमच्या चरणी, गुरु साने तुम्ही नारद मुनी इच्छाही तुमच्या चरणी.
जय गणपती सरस्वती गंगा,
सांगतात नारद मुनी गणपती मला पती मिळण्यासाठी हे व्रत कसं करायचं हे मला तुम्ही समजावून सांगा, आणि मला तुम्ही माझ्याकडून करून घ्या. झालं नारदला तेच पाहिजे होत, 21 दिवस नारदाची चंगळ, 21 दिवस व्रत करायचं आहे. ते सकाळी उजळली, व्रताला सुरुवात झाली कशी, अरुणोदयाला बसली पूजेला नारद भर झाला, नारद भर झाला, लाटमोलाचा नवरत्नाचा बसाया पाट्याला,
राजाची
दीप लावणी, सुमने वाहुणी ठाण मानुणी, पूजा चालली पूजा चालली पूजा चालली, मंडपी कर्दळी स्तंभ लावून शियासनी स्थापुनी गजानन, देऊनी नवेद्याने आरती करून त्या गणाची पूजा चालली पूजा चालली पूजा चालली. असं 21 दिवस व्रत संपल्यानंतर शेवटी आपण जसं 11 दिवसाला गणपती पोचवतो गारण घालतो, तसं नारद कासोटा मारून उभा राहिला गारण घालायला, आणि कसं गारण घालतोय का,
जय जय तू विघ्न हरता
पूर्ण
करी मनीची लता, तू तशुभ घेता दाता, चांगे नारद विनवून निघले
नारद कासोडा मरून उभा राहिला गारण घालतात, माहिती आहे गावचे गावकार कसा गारण घालतोय, देवा महाराजा
बाबा
21 दिवस व्रत केलं नी ना, पहिला पावन घे कर, तुझ्या हाती धुती
आहे,
हा पण धुरत धुरत चाललाय, त्याला पण पत्र्यात घे,
अरे
गारण घालता कणी गणपती आपला साव सुंदर घेऊन मुरली मनोहर सगळे घेऊन प्रत्यक्ष हजर. गणपती बोलतोय नारदा मला कशाला बोलवलं, त्याबरोबर नारद बोलतोय तू काय येडगावहून केडगावला जातोय, तुला काय माहित नाही काय चाललंय ते, अरे ही तुझ्यासाठी धुती आहे, 21 दिवस अन्न नाही पाणी नाही, बघ कशी तुझ्यासाठी धुरून 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 अरे मरायला आली आहे. त्याबरोबर हे ऐकता की प्रत्यक्ष शुभगा आली आणि गणपतीला बोलते
तुझ्या प्रेमासाठी मी धुरतय किर आपण मिला दिन करूयाची,
तुझ्या प्रेमासाठी
रात्रंदिना झोप येईना तुझ्या विना मला करमेना, रात्रंदिना झोप येईना तुझ्या विना मला करमेना, अरे या भगवानला बरोबर घेऊया,
तुझ्या उन्हाला बरोबर घेऊया,
सांगते गणपतीला मला तुझ्याशिवाय दुसरा नवरा नको, मी लग्न करीन तर तुझ्याशीच करीन, आपण दोघांनी लगीन करूया, तुझ्या उंदरांना पण बरोबर घेऊन जाऊया. त्यामुळे गणपती बोलतोय अगं शुभगे तुझं माझं लग्न कसं होईल, कारण तुझ्या बापानं माझ्या बापाची भक्ती केली म्हणून माझ्या बापानं तुझ्या बापाला शक्ती दिली, तुझ्या बापानं शक्तीच्या जोरावर माझ्या बापाला अंकित केलं म्हणून माझ्या बापाने तुझ्या बापाच्या होश आले,
गुराची गोपाळ केलं मला, आता तू माझी पत्नी होणार हे तुझ्या बापाला समजलं तर तो मला मारणार, आणि हे सगळं माझ्या बापाला समजलं माझा बाप रागवणार, आणि रागाच्या भरात माझा बाप रावणाचाही लंकेचा नायनाट करणार, मग तुझं माझं लग्न कसं काय होणार? तरी पण आपण काय ती तोडगा काढूया, शुक्ल चतुर्थीच्या मध्यानी मी ज्यावेळी मुरली वाजीन त्यावेळी तू माझ्या देवळामध्ये धावत पळत ये, सुभगा बोलते अरे राजा मी बंदिस्त आहे, त्यावेळी गणपती बोलतो काय घाबरू नको, ऐकलं माझ्या मुरलीच्या नादाने ती दारे खिडक्या खडाखड उघडतील, राक्षस मेल्यासारखे होतील, त्यावेळी तू धावत पळत ये, झालं शुक्ल चतुर्थीची मध्यान्ह आली, तिकडे काय केलं गणपतीने अनंत रुपये धारण करून तांडव नृत्य सुरू केलं, त्या गणपती बरोबर हजारो लाखोने उंदीर, मोठे उंदीर छोटे उंदीर ताजे उंदीर भोई कसे सगळे उंदीरात उंदीर नाचायला लागले, गणपतीच्या अंगावर खांद्यावर तो मुरलीचा ध्वनी ऐकता क्षणी शिवगेच्या महालाची दारे खिडक्या खडाखड उघडली, राक्षस मेल्यासारखे पहिले त्याबरोबर शुभगा पण आपला मैत्रीण घेऊन धावत पळत आंबराई झाली, आणि गणपती संग दिसतो डान्स करायला लागली, कसा तो डान्स म्हणजे काय होता, तांडव नृत्य, वृक्ष भेरी पशु पक्षी लागले गरगरायला हालायला, प्रत्यक्ष देऊळ गरागरा लागलं फिरायला, त्याबरोबर अखंड पृथ्वी सप्तई सागर झाले, रावणाचा महाल राहतोय म्हणत रावणाचा महाल पण गरागरा लागला फिरायला, रात्रीचे 12 वाजले होते, रावण झोपेत होता, तो महाल लागला गरागरा फिरायला, त्याबरोबर काय झालं रावण पलंगावर उंचावलाला आणि धाप घरी जमिनीवर पडला, रावणाची निद्रा भंग झाली, आणि एवढ्यात नारदाची एंट्री झाली, नारदाला विचारतोय रावण हे काय झालंय घडतंय काय, त्यावेळी नारद सांगतोय अरे बाबा तुला मी खरं सांगू, अरे लवकर सांग हे काय झालंय हे क्या होणार काय होतोय,
ओर पळाली तुझी रावण नको येऊ दे राग, ओर
गणपती बरोबर पळून गेली, त्याबरोबर रावण एकदम रागाने लाली लाल झाला, तो बोलतो हे कारण सांग, अरे नारद म्हणे तुझंच आहे सांगतो काय तुला मी ठार मारू, त्याबरोबर प्रत्यक्ष त्याचा पोरगाला इंद्रजित आणि बोलतोय बाबा या भटाला मारू नका जे काय आहे ते मी बघून येतो, त्यावर रावण बोलतो ज्याला पोरग्याला उघून येऊ नको, त्या गणपतीला सोंडेला पकड आणि माझ्या समोर घेऊन ये, त्याबरोबर बापाची आज्ञा होता क्षणी हा इंद्रजित गेला तिथे गणपतीच्या देवळाजवळ आमरायत गेला तर त्याला पुढे जायला जागा नाही, सगळे उंदरात उंदीर, तो उंदरांवर लाथा मारायला लागला, तर प्रत्येकाच्या अंगावर 100,000 उंदीर हे झाले चढले, प्रत्येकाला चावायला लागले, वस्त्रे सगळी फाडून टाकली, सगळ्यांना नागले गेले, आता ते जाणार कसे रावणाजवळ, खरंच रावण बोलते मनामध्ये अजून आले नाही कसे म्हणून रावण गेला प्रत्यक्ष पाहत होत काय सगळे राक्षस इंद्रजीत सगळे झाडा आड लपलेले समोर येणार कसे काय म्हणून रावणाने काय केलं प्रत्यक्ष स्वतः गणपती बरोबर युद्धाला सुरुवात केली, दोघांचं युद्ध झालं, त्या युद्धामध्ये 1,000 उंदीर मेले, त्याबरोबर गणपतीला एकदम राग आला, गणपतीने काय केलं आपली जी गदा होती ती धरली छातीवर मारली, त्यावर रावण मृत्यू पडला, कसा गणगणी झाला मृत्यू, गणगणी झाला मृत्यू, रणांगणी झाला मृत्यू, रणांगणी झाला मृत्यू, गदा मारून रावणाचे खोले कवच,
कृपा दृष्टी
गणपती
गणपतीने रावणाला मुसकीत वाढता क्षणी प्रत्यक्ष हरिहर समोर आल्याने बोलतायत, अरे बाबा गणपती तुझ्या आईने ह्याला अभेद्य कवच दिलंय, हे तू फोड, कारण त्या अभेद्य कवचाच्या आतमध्ये अमृत कुपी आहे, की तो जनार्दन राम अवतार घेऊन त्याला मारणार, हा तुझ्यातून मरणार नाही, पण ते कवच फोड। त्याबरोबर पुन्हा ह्याने गणपतीने जोर केला आणि ते अभेद्य कवच डांगर फोडून टाकलं, त्याबरोबर तो एकदम खडाबडा लागला लोळायला। गणपतीने कृपादृष्टी टाकून त्याला पुन्हा सजीव केला, रावणाला सजीव केला। रावण बोलतो, असा वीर कोण आहे मला मारणार? बघतो गणपती त्याला शरण गेला, बोलतोय, अरे गणपती काय घाबरू नको, माझी जी कन्या शोभगा माझी लाडकी पोरगी तिला देतो। झालं, रावणाने शोभगा आणि गणपती यांचं लग्न लावून दिलं। तो लग्न सोहळा कसा होता ते ऐका। रत्नापिंडी बसवली मंडप फुलानी सजविला, शोभगा कन्या दान रावणाने गणपतीला, ब्रह्मा विष्णू महेश उहराव्याची दाटी झाली, ऋषी मंगला सगळे गात, काकी गंधर्व यक्ष गीत, स्वर्गातून पुष्पवृष्टी करती इंद्र दुखे, तो पायगड्याने गायलं सोळा तो पाहुण विश्व झाले पावन। ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम।